उत्सर्जन अर्थात एक्सक्रिशन, शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया, सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट विसर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. वनस्पती त्यांच्या पानांवर असलेल्या छिद्रातून म्हणजेच पर्णरंध्रातून नको असलेले वायू बाहेर टाकतात. वनस्पतींमध्ये टाकाऊ वा विषारी पदार्थ पानांमध्ये साठवले जातात आणि ती पाने नंतर गळून पडतात. अशा प्रकारे वनस्पतीची पाने प्रकाशसंश्लेषणाबरोबरच उत्सर्जनाचेही कार्य करतात. प्राण्यांमध्ये कर्बोदके व मेद यांच्या अपचयाद्वारे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. या पदार्थांच्या निचरासाठी स्वतंत्र क्रियेची वा शरीरसंस्थेची गरज भासत नाही, परंतु प्रथिनांच्या अपचयाद्वारे बनलेले नत्रयुक्त पदार्थ विषारी असल्याने ते तात्काळ बाहेर फेकण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी खास इंद्रिये असतात. नत्रयुक्त पदार्थांच्या विघटनामुळे विषारी अमोनिया वायू तयार होतो. या अमोनियाचे उत्सर्जन हे सजीवांची जाती व सजीवांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने घडून आलेले अनुकूलन यानुसार ठरते. काही प्राणी सरळ अमोनिया वायूच उत्सर्जित करतात. अशा प्राण्यांना अमोनिया त्यागी प्राणी म्हणतात. इतर सजीवांमध्ये अमोनियाचे रूपांतर कमी घातक युरिया अथवा युरिक आम्लात होते आणि ते उत्सर्जित केले जाते. अशा प्राण्यांना अनुक्रमे युरियोत्यागी आणि युरिकोत्यागी म्हटले जाते. बहुतांशी जलचर प्राणी अमोनिया त्यागी आहेत. या प्राण्यात अमोनिया हा वायू स्वरूपातच शरीराबाहेर टाकला जातो, कारण त्यांना अमोनिया विरघळण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. अनेक भूचर प्राणी युरियोत्यागी आहेत. या प्राण्यांमध्ये पाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने अमोनियाचे रूपांतर युरिया अथवा युरिक आम्ल ह्यात करण्याची प्रक्रिया विकसित झालेली आहे. सस्तन प्राणी, उभयचर प्राणी तसेच काही समुद्री मासे युरियाचे मूत्रावाटे उत्सर्जन करतात. पक्षी, कीटक व अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांद्वारे मात्र युरिक आम्ल उत्सर्जित केले जाते. युरिक आम्ल पाण्यात विद्राव्य नसल्यामुळे ते विष्ठेच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जाते. युरिक आम्लाच्या स्वरूपातील हे उत्सर्जन पाण्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी मदत करते. सजीव जी अंडी घालतात त्याचे कवच जवळजवळ अपार्य असते. अंड्यामध्ये चयापचय क्रिया चालू असते व त्यापासून निर्माण झालेले विषारी नत्रयुक्त पदार्थ स्थायू स्वरूपातील युरिक आम्लाच्या स्वरूपात अंड्यामध्ये सुरक्षितपणे साठवले जाऊ शकतात. हे पदार्थ जर युरिया किंवा अमोनियाच्या स्वरूपात अंड्यात राहिले तर त्यातील जीवास विषबाधा होते. सस्तन प्राण्यांमध्ये मातेच्या गर्भात निर्माण झालेला युरिया मातेच्या उत्सर्जन संस्थेद्वारे बाहेर टाकला जातो. मानवी शरीरात अपशिष्ट बाहेर टाकण्याचे कार्य फुफ्फुसे, वृक्क म्हणजेच मूत्रपिंड आणि त्वचा याद्वारे होते. कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे पदार्थ मानवी शरीरातून श्वसनक्रियेद्वारे बाहेर टाकले जातात. सामान्यपणे प्रौढ व्यक्तीच्या शरीरातून प्रति मिनिटाला सुमारे 200 मिलिलिटर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. रुक्वाद्वारे दिवसाला सुमारे 1.5 लिटर मूत्र बाहेर टाकले जाते. यात प्रामुख्याने पाणी, मिठासारखे क्षार आणि प्रथिनांपासून निर्माण झालेल्या युरियाचा समावेश असतो. काही वेळेस सोडियम फॉस्फेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे क्षारही मूत्रातून बाहेर पडतात. त्वचेद्वारे घामावाटे दररोज सुमारे 1 लिटर पाणी आणि 1.5 मिलीग्रॅम क्षार उत्सर्जित होतात. शरीरातील विष्ठा बाहेर टाकणे आणि उत्सर्जन या दोन्ही भिन्न क्रिया आहेत, कारण विष्ठा हे चयापचयित अपशिष्ट नसून ते न पचलेले अन्न असते. ही नोंद सागर वीणा यांनी केलेली आहे.